तृतीय सर्ग मुनिवर अगच्छ्यांची भेट. श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर सुतीष्ण, जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह राम मध्यान्हाच्या वेळी अगच्छ्यांच्या धाकट्या भावाच्या आश्रमस्थानात पोहोचले. त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे पूजा सत्कार झाल्यावर त्याने फळे मुळे इत्यादी खाल्ले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी उठून ते सर्वजण अगच्छ्यांच्या आश्रममंडलाकडे गेले. सर्व ऋतूतील फळे व फुले यांनी समृद्ध नाना प्रकारच्या वन्य पशूने युक्त आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या समूहाच्या कूजनाने निनादित असा जो आश्रम नंदनवनाप्रमाणे होता, ब्रह्मर्षी आणि देवर्षी यांच्याकडून सेवन केला गेलेला आणि सर्व बाजूंनी अन्य मुनींच्या आश्रमाने मंडित झालेला तो आश्रम हा साक्षात दुसऱ्या ब्रह्मलोकाप्रमाणे होता. जवळ पोहोचल्यानंतर आश्रमाच्या बाहेरच थांबून श्रीराम सुतीक्ष्ण मुनींना म्हणाले, हे तू सुतीक्ष्णा, तुम्ही लवकर पुढे जा आणि सीता लक्ष्मण यांच्यासह मी आलो आहे असे मुनिश्रेष्ठ अगच्छ्यांना निवेदन करा. मोठी तुमची कृपा, असे म्हणून सुतीक्ष्ण त्वरेने गुरूंच्या आश्रमाकडे गेले. तेथे ऋषी संघाने युक्त विशेषतः श्रीरामांच्या भक्तासमवेत असलेल्या व आसनावर बसलेल्या आणि अतिशय भक्तीने आपल्या शिष्यांना श्रीराममंत्राचे विवेचन करणाऱ्या मुनिश्रेष्ठ अगच्छ्यांना पाहून सुतीक्ष्ण त्या मुनींच्या जवळ गेले आणि त्यांना दंडवत प्रणाम करून विनयाने नम्र झालेल्या बुद्धिमान सुतीक्ष्णाने म्हटले, अहो गुरुवर्य, सीता आणि लक्ष्मण यांच्यासह दशरथ कुमार श्रीराम हे तुमच्या दर्शनासाठी आले असून ते हात जोडून आश्रमाबाहेर उभे आहेत. अगस्ती म्हणाले, वत्सा, तुझे कल्याण असो. माझ्या हृदयात असणाऱ्या श्रीरामांना तू आत लवकर घेऊन ये. त्यांच्या दर्शनाची इच्छा करीत व त्यांचे ध्यान करीत मी येथे राहत आहे, असे सांगून मुनींच्यासह ते स्वतःच चट दिशी उठून श्रीरामाकडे गेले आणि अतिशय भक्तीने त्यांना म्हणाले, हे श्रीरामा, या, तुमचे कल्याण असो. आज तुमच्याशी भेट झाली ही फार सुदैवाची गोष्ट आहे. माझे प्रिय अतिथी म्हणून तुम्ही येथे आहात आला आहात. माझा आजचा दिवस कृतार्थ झाला आहे. मुनी येत आहे हे पाहिल्यावर श्रीरामसुद्धा हर्षित झाले आणि सीता आणि लक्ष्मण यांच्यासह त्यांनी जमिनीवर दंडवत घातले. श्रीरामांना चट दिशी उठून आणि भक्तिपूर्वक त्याने आलिंगन दिले. श्रीरामांच्या देहाचा स्पर्श होताच आनंदामुळे त्या मुनिराजांचे नेत्र भरून आले. त्यानंतर एका हाताने रघुनंदनाचा एक हात धरून मनात आनंदित झाले हे श्रेष्ठ मुनी स्वतःच्या आश्रमाकडे गेले. श्रीराम प्रभूंना सुखपूर्वक आसनावर बसून त्यांचे विस्तृत सागर संगीत पूजन केले आणि समया अनुकूल अशा वनात प्राप्त होणाऱ्या खाद्यपदार्थांनी अगस्त्यांनी श्रीरामांना भोजन घातले. नंतर एकांतस्थळी सुखाने बसलेल्या व चंद्राप्रमाणे मुख असणाऱ्या श्रीरामचंद्रांना भगवान अगस्त्य ऋषी हात जोडून असे म्हणाले, हे रामा, पूर्वी ज्यावेळी क्षीरसमुद्राच्या तीरावर भूमीचा भार हरण करण्यासाठी आणि रावणाचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवाने तुमची प्रार्थना केली होती, तेव्हापासून तुमच्या दर्शनाच्या इच्छेने तपश्चर्या करीत, तुमचे चिंतन करीत, तुमच्याच आगमनाची वाट पाहत मी इथे अन्य मुनीसह राहत आहे. विश्वोत्पत्तीच्या पूर्वी विकल्परहित आणि उपाधिरहित असे तुम्ही एकटेच आहात. तुम्हाला विषय करणारी आणि तुमच्या आश्रयाने राहणारी माया ही तुमची शक्ती आहे असे म्हटले जाते. जेव्हा ही माया शक्ती निर्गुण अशा तुम्हाला आवरण घालते तेव्हा तिला अव्याकृत तत्व असे वेदांत शास्त्रात पारंगत असणारे म्हणतात. तिला मूळ प्रकृती असेही काही जण म्हणतात, तर इतर काही तिला माया असे म्हणतात. तसेच तिचा निर्देश अविद्या, संस्कृती, बंध इत्यादी नावांनीही अनेक प्रकारे केला जातो. तुमच्याकडून प्रेरित झालेली ती प्रकृती महत हे तत्व उत्पन्न करते. तुमचीच प्रेरणा मिळालेल्या महत्त्वापासून अहंकार निर्माण झाला. महत्त्वाने ओतप्रोत भरलेला जो अहंकार तीन प्रकारचा झाला, तो सात्विक, राजस आणि तामस अशा त्रिविध आहे असे म्हटले जाते. हे रामा, तामस अहंकारापासून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अशी नावे असणाऱ्या पाच तन्मात्रा उत्पन्न झाल्या. नंतर त्या सूक्ष्म तन्मात्रापासून त्यांच्या क्रमाने एक एक वाढत जाणाऱ्या गुणानुसार आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी अशी पाच स्थूल भूते निर्माण झाली. इंद्रिये ही राजस म्हणजे राजस अहंकारापासून उत्पन्न होणारी. त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्या देवता आणि मन हे सात्विक म्हणजे सात्विक अहंकारापासून निर्माण होणारे, त्या सूक्ष्म तत्वापासून महान सर्वव्यापक सूत्ररूप असे समष्टीरूप लिंग म्हणजे सूक्ष्म शरीर उत्पन्न झाले। त्यात राहणारा तो हिरण्यगर्भ होय, यालाच सूत्रात्मा असेही दुसरे नाव आहे। नंतर स्थूलभूतांच्या समूहापासून विराट पुरुष निर्माण झाला आणि त्या विराट पुरुषापासून स्थावर जंगमात्मक संपूर्ण जग निर्माण झाले। हे जगदीश्वर रामा, काल आणि कर्म यांच्या क्रमानुसार तुम्हीच देव, तिर्यक प्राणी आणि मानव इत्यादींच्या योनीमध्ये प्रगट झालात। तुमच्याच मायेच्या गुणांच्या भेदानुसार संपूर्ण जगाचे कारण असणारे ब्रह्मदेव हे रजोगुणाचे द्वारा तुम्हीच झाला आहात। तसेच सत्वगुणाचे द्वारा या जगाचा पालक असणारे विष्णू तुम्हीच आहात आणि या जगाचा लय करणारे रुद्र हा तमोगुणाचे द्वारा तुम्हीच झालात, असे विद्वान पुरुषाकडून सांगितले जाते। हे रामा, बुद्धीतील सत्व रजतम या तीन गुणांनी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ही नावे असणाऱ्या अवस्था उद्धृत होतात। तथापि चिन्मय, अविनाशी आणि साक्षी असणारे तुम्ही मात्र या तीन अवस्थापेक्षा अगदी विलक्षण आहात। हे रघुनंदना, ज्यावेळी सृष्टी निर्माण करण्याची लीला तुम्हाला करावीशी वाटते त्यावेळी तुम्ही मायेचा अंगीकार करता आणि गुणांनी युक्त असल्याप्रमाणे भासता। हे रामा, तुमची ही माया नेहमी विद्या आणि अविद्या या दोन प्रकारांनी भासते। प्रवृत्ती मार्गात रत असणारे लोक हे अविद्येला बसवतात आणि वेदांताचा अर्थाचा विचार करणारे, निवृत्ती मार्गात रत असणारे आणि तुमची भक्ती करण्यात रममाण होणारे लोक हे विद्यामय विद्येला वश आहेत असे मानले जाते। जे लोक अविद्येला वश होऊन राहतात ते नेहमी जन्ममरणरूपी संसारात पडलेले असतात, या उलट जे विद्येच्या अभ्यासात रत असतात ते नित्यमुक्तच असतात। या जगात जे पुरुष तुमच्या भक्तीमध्ये रत असतात आणि जे तुमच्या नाममंत्राचे उपासक असतात त्यांच्याच ठिकाणी विद्या प्रादुर्भूत होते, इतरांच्या ठिकाणी मुळीच नाही। म्हणून तुमच्या भक्तीने संपन्न असणारे पुरुष हे मुक्तच असतात या संशय नाही। या उलट तुमच्या भक्तिरूपी अमृताने रहित असणारे जे पुरुष आहेत त्यांना स्वप्नात सुद्धा मोक्ष मिळणार नाही। हे रामा, फार काय सांगावे, या बाबतीत जे काही सार आहे ते मी तुम्हाला सांगतो। या जगात साधूंची संगती हीच मोक्षाचे कारण आहे असे सांगितले जाते। या जगातील सुखदुःख इत्यादी द्वंद्वामध्ये चित्त सम असणारे, स्पृहारहित, कोणत्याही प्रकारची इच्छा नसणारे, इंद्रियांचा संयम करणारे, स्वात्यंत शांत चित्त असणारे, तुमचे भक्त असणारे, ज्यांच्या सर्व कामना निवृत्त झाल्या आहेत असे, इष्ट गोष्टींची प्राप्ती आणि विपत्ती यामध्ये चित्त सम असणारे, आसक्तीरहित, सर्व कर्माचा त्याग करणारे, नेहमी ब्रह्मपरायण, यमनियम इत्यादी गुणांनी संपन्न, जे काही प्राप्त होईल त्यात संतुष्ट असणारे असे ते साधू असतात। जर त्या साधूंची संगती प्राप्त झाली तर तुमची कथा ऐकण्यात आवड उत्पन्न होते। त्यानंतर हे रामा, सनातन अशा तुमच्या ठिकाणी भक्ती उत्पन्न होते। तुमची भक्ती उत्पन्न झाली असताना तुमचे स्पष्ट आणि प्रचुर ज्ञान उत्पन्न होते। चतुर पुरुषाने सेवन केलेला हा मुक्तीचा आद्य मार्ग उदयास येतो। म्हणून हे राघवा, प्रेमस्वरूप असणारी माझी सद्भक्ती ही तुमच्या ठिकाणी नेहमी असो। तसेच हे हरे, विशेषतः तुमच्या भक्तांची संगती मला सदा प्राप्त हो। आज तुमच्या दर्शनाने माझा जन्म सफल झाला आहे। हे प्रभू, मी केलेले सर्व यज्ञ आज सफल झाले। मी दीर्घकाळपर्यंत अनन्य बुद्धीने तप केलेले आहे। इहलोकी हे रामा, त्या तपाचे फळ म्हणजेच मी आज जे तुमचे पूजन केले तेच होय। हे राघवा, सीतेसह तुम्ही सदा माझ्या हृदयात वास करा। तसेच मी चालत असलो किंवा उभा असलो तरीसुद्धा मला सतत तुमचे स्मरणी हो। अशा प्रकारे लक्ष्मीपती रामांची स्तुती करून मुनिश्रेष्ठ अगच्छ्याने श्रीरामांना पूर्वीच रामासाठी इंद्राने ठेवलेले धनुष्य, बाणाने भरलेले आणि अक्षय टिकणारे दोन बाणांचे भाते आणि रत्नविभूषित तलवार या गोष्टी दिल्या आणि म्हटले, हे राघवा, भूमीला भार झालेले राक्षस समूहांचा संहार करा। त्यासाठीच मायेने मानव रूप धारण करून तुम्ही या पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात। येथून 2 योजने अंतरावर गौतमी नदीच्या तीरावर पवित्र वनाने सुशोभित असा पंचवटी नामक एक आश्रम आहे। हे रघुकुलश्रेष्ठा, तुम्ही आता तुमचा उरलेला काळ तेथे व्यतीत करावा। हे सज्जनांचा स्वामी, तेथेच राहून तुम्ही देवांचे पुष्कळ कार्य करा. अगस्त्याने चांगल्या प्रकारे उच्चारलेले ते वचन तसेच तात्विक अर्थाने युक्त असे स्तोत्र ऐकल्यावर भगवान रामाने मुनींचा निरोप घेतला आणि सर्व जाणणारे हरी आनंदाने युक्त होऊन अगस्त्याने दाखवलेल्या मार्गावरून जाण्यास निघाले. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे अरण्यकांडे तृतीय सर्ग समाप्त.